नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मराठीचं वैभव जपण्यासाठी सरकार सर्व मदत करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. कृषी संशोधन परिषदेनं विकसित केलेल्या 25 पिकांच्या 184 सुधारित वाणांचं लोकार्पण. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग. आणि ऑलिम्पिकचं यजमानपद मिळवण्यासाठी भारताकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची पंतप्रधानांची माहिती. आता सविस्तर बातम्या. मराठी भाषेचं वैभव जपण्यासाठी सरकार सर्व मदत करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. सातारा इथं आयोजित 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समारोप प्रसंगी ते बोलत होते. जातपात, सीमारेषा ओलांडून माणसं जोडणारी आपली मराठी भाषा आहे. मराठी आपला अभिमान, ओळख, अस्तित्व आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. साताऱ्यातलं हे संमेलन सर्वांसाठी अभिमानास्पद असून यापुढेही साहित्य संमेलनाद्वारे मराठीचं वैभव जपलं जाईल असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
100व साहित्य संमेलन न भूतो न भविष्यत होईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. त्याला काही सरकारच्या माध्यमातून कमी पडणार नाही याची ग्वाही देखील देतो. भारतातील अन्य कोणत्याही भाषेत सतत 100 वर्ष चाललेला असा साहित्यिक विषयक उपक्रम आतापर्यंत झालेला नाही ही आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
ग्रामीण भागातील साहित्यिकांचं साहित्य इतर भाषेत अनुवादित करण्यासाठी पुढील वर्षापासून यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं भाषा अनुदानित करण्यासाठी समिती कार्यान्वित करण्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी संमेलन समारोप सोहळ्यात केली. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे 100वे शतकपूर्ती मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार असल्याची घोषणा मसापचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी केली. 2025 या वर्षात देशात 15 कोटी टनांपेक्षा जास्त तांदूळ उत्पादन झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेनं विकसित केलेल्या 25 पिकांच्या 184 सुधारित वाणांचं शिवराज सिंह यांनी आज लोकार्पण केलं. त्यावेळी ते बोलत होते. तांदूळ उत्पादनात भारतानं चीनला मागे टाकलं असून भारत हा जगातला आघाडीचा तांदूळ निर्यातदार देश बनल्याचं ते यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांना रास्त भावात दर्जेदार बियाणं उपलब्ध व्हावं हे सरकारचं ध्येय आहे. त्या अनुषंगाने गेल्या काही वर्षांमध्ये देशात बियाणांचं 3200 जास्त वाण विकसित करण्यात आलं असून ते शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणूक प्रचारानं वेग घेतला आहे. ठिकठिकाणी प्रचार फेऱ्या, सभा सुरू झाल्या आहेत. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं राजकीय पक्ष, वैयक्तिक उमेदवार ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचारात गुंतले असल्याचं चित्र आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून गेल्याबद्दल विरोधी पक्षांनी न्यायालयात धाव घेतली, तरी जनादेश महायुतीच्याच बाजूनेच असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. बिनविरोध निवडीला न्यायालयात आव्हान दिलं जाईल असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काल म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं. ते चंद्रपूरमध्ये प्रचार फेरीत वार्ताहरांशी बोलत होते. विरोधक न्यायालयात जाऊ शकतात, मात्र आपल्याला जनतेने निवडून दिला आहे याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. तसंच अनेक अपक्ष मुस्लिम धर्मीय उमेदवार देखील बिनविरोध निवडून आल्याचा दावा त्यांनी केला. फडणवीस यांनी आज अमरावती इथंही भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांसाठी फेरी काढली. शहराच्या विकासासाठी आपण वचनबद्ध आहोत असं त्यांनी यावेळी नमूद केलं. महापालिकेची निवडणूक भावनांवर नव्हे तर विकासावर आधारित असेल अशी भावना भाजपचे नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर, परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर असतील. राज्यातल्या सर्व 29 महानगरपालिकांमध्ये मुख्यमंत्री दौरा काढणार आहेत असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेनेच्या प्रचाराचा प्रारंभ खासदार संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीमध्ये झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचाराला नेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुरुवात करण्यात आली. भारतीय जनता पक्षानं पक्षविरोधी बंडखोरी करणाऱ्या 22 उमेदवारांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला असल्याचं जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
मुंबई महापालिकेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला. राज आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शिवसेना भवन इथं जाहीरनामा प्रसिद्ध करत वार्ताहरांशी संवाद साधला. राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या बिनविरोध निवडणुकीला यावेळी दोन्ही नेत्यांनी विरोध केला. बिनविरोध निवडणूक होणं हा लोकशाहीचा आणि लोकांचा अपमान आहे. मतदारांना मतदानापासून वंचित ठेवलं जात असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ज्या ठिकाणी विरोधी उमेदवार नाहीत तिथली प्रक्रिया रद्द करून पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रिया राबवावी अशी मागणी त्यांनी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे संवैधानिक पदावर असूनही विरोधकांना दमदाटी करत आहेत, सत्ताधारी पक्षाचा प्रचार करत आहेत, त्यामुळे त्यांना निलंबित करावं अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बिनविरोध निवडीला विरोध केला. भाजप चुकीचे पायंडे पाडत असून जनतेनं याचा विचार करायला हवा असं ते म्हणाले. सोलापुरातील महापालिका निवडणुकीत बिनविरोधाच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे बाळासाहेब सर्वदे यांचा खून झाला असून त्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी रविवारी बाळासाहेब सर्वदे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सर्वदे यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणार असल्याचे सांगितले. सन 2036 होणाऱ्या ऑलिम्पिकचं यजमानपद मिळवण्याकरता भारत जोरदार प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशात वाराणसी इथं होत असलेल्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांचं उद्घाटन त्यांनी आज दूरस्थ पद्धतीनं केलं, त्यावेळी ते बोलत होते. विविध खेळांमध्ये 2014 देशाची कामगिरी सातत्यानं सुधारत असून जेनझी तरुण पिढी हातात तिरंगा घेऊन भारताचं प्रतिनिधित्व करताना पाहून देशाचा ऊर अभिमानानं भरून येतो. प्रत्येकाला आपल्या आपल्या भूमिका निभावतानाच त्यांच्या जबाबदाऱ्याही पार पाडायच्या असतात. मात्र जेव्हा प्रत्येकजण आपापल्या जबाबदाऱ्या गांभीर्यानं पार पाडतो तेव्हाच यशाचं शिखर गाठता येतं. देशाचा प्रवासही याच दिशेनं होत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. विकसित भारत जी रामजी योजना कष्टकऱ्यांच्या फायद्याचीच असून याद्वारे वाढीव मानधन, बेरोजगार भत्ता, मानधन विलंबनासाठी व्याज, 100 ऐवजी 125 दिवस रोजगाराची हमी देण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली आहे. विकसित भारत जी रामजी योजनांद्वारे कष्टकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासह ते ग्रामविकासात सार्थकपणे योगदान देतील असं त्यांनी यावेळी सांगितलं. जालना जिल्ह्यातल्या माळशेंद्रा इथले कष्टकरी देविदास कारभारी कापसे यांनी ही योजना लागू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले,
मी मजुरीने काम करतो. भारत सरकारने विकसित भारत रोजगार हमी अंतर्गत पूर्वी जी 100 दिवसाची रोजगार हमी योजना होती तो कालावधी वाढवून आता 125 दिवसापर्यंत नेला. या वाढीव कालावधीमुळे रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय हा खूप चांगला आणि स्तुत्य आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना काम मिळणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करतो व सरकारचे धन्यवाद व्यक्त करतो.
गेल्या दशकभरात 17 कोटींहून अधिक नागरिकांना अत्यंतिक दारिद्र्यातून बाहेर काढण्यात यश आल्याबद्दल जागतिक बँकेनं भारताचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यातल्या अत्यंतिक दारिद्र्यात 2/3 घट झाल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या 10 वर्षात भारताच्या ग्रामीण भागातल्या अत्यंतिक दारिद्र्याचं प्रमाण 18% (2.8%) घसरल्याचं यात म्हटलं आहे. जनधन योजनेमुळे सध्या देशातल्या 89% प्रौढ नागरिकांकडे बँक खाती आहेत. या योजनेनं नागरिकांसाठी आर्थिक सुबत्तेचं दार उघडून दिल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात म्हटलं आहे. 68व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय लष्कराच्या अजय कुमार यानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे. रेल्वेच्या शुभम बिस्ला यानं रौप्य तर हरियाणाच्या अनमोल जैननं कांस्यपदक जिंकलं तर कर्नाटकच्या जोनाथन गॅविन अँटनी यानं उत्कृष्ट कामगिरी करत उपयुवा, युवा आणि कनिष्ठ गटांमध्ये सुवर्णपदके जिंकली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मराठीचं वैभव जपण्यासाठी सरकार सर्व मदत करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. कृषी संशोधन परिषदेनं विकसित केलेल्या 25 पिकांच्या 184 सुधारित वाणांचं लोकार्पण. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आणि ऑलिम्पिकचं यजमानपद मिळवण्यासाठी भारताकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची पंतप्रधानांची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.